पाठ पाच।
मराठी भाषा विविध पैलू 12. मराठी भाषेच्या विविध बोली एक झलक. गट 2. घ.
ग्रामीण विदर्भातील भाषेचा रंग.
झाडं म्हणजे जमिनीची शोभा, पोर म्हणजे घराची शोभा, अंढोर म्हणजे कोठ्याची शोभा. या ढोरायले कवापासून माणसाईनं पाळणं सुरू केलं असेल म्हणावं. जंगलातले समदे जनावर मोकळे फिरतात, हरण, वाघ, कोले, लांडगे, पण बैलायले नाही कोणी मोकळं फिरू देत. या बैलाचा जन्म कशासाठी? माणसायसाठी, राबायसाठी. समजा बैलच नसते दुनियेत तर काय झालं असतं? माणसं लेकाचे तडफडून मेले असते. हे आहेत म्हणून जमिनीची नांगरणी वखरणी हाय, आणि नांगरणी वखरणी हाय म्हणून माणसाचे खायाचे चोचले.